जनस्यैयाङ्गलिकायाने संसारालाहलमुपशान्तये कुण्डलीकवरदे आयुर्विठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर।
स्वधर्म रूपी कर्मयोग आम्ही प्रथम विवस्वानाला सांगितला, विवस्वानानी मनूला सांगितला, मनूनी इक्ष्वाकू राजाला सांगितला आणि नंतर हा योग अनेक राजे जाणते झाले। इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनेहे इक्ष्वाकवे ब्रवीत। आणि मग कालांतराने हा योग नाहीसा झाला। सकालेने हा महता योगो नष्ट परंतप। काही काळाने म्हणजे कित्येक काळाने हा योग नाहीसा झाला। कोणता योग? कर्मयोग, तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला। त्याच्या बरोबरीने आत्मज्ञान राखून कर्म करण्याचा योग आम्ही विवस्वानाला सांगितला, सूर्याला सांगितला। विनोबा असं म्हणतात की सूर्याला हा योग आम्ही सांगितला असं भगवान म्हणतात, म्हणजे सूर्यानी भगवंतांकडून तो समजून घेतला। काही सांगितलं जातं आणि काही समजून घेतलं जातं। भगवंतांच्या कर्मांवरून सूर्य हा योग समजला आणि कर्मयोगाचा पहिला आचरण करता, दृश्य आचरण करता सूर्य ठरला, विवस्वान ठरला। नियमित कर्म करणं, कर्तव्यात्मक कर्म करणं, कर्माच्या फळाकडे ढुंकूनही न पाहणं, आत्मबोधामध्ये रमणं आणि आत्मबोधामध्ये रमून उचित ते सर्व करत राहणं आणि करतच राहणं। जोपर्यंत देह प्राप्त झालेला आहे आणि देह आहे तोपर्यंत कर्म हे करावंच लागतं। जर करावं लागत असेल तर एका विशिष्ट बोधानी करायचं असा हा बोध आम्ही प्रथम सूर्याला सांगितला। आणि कर्मयोगाचा पहिला आचरण करता सूर्य ठरला, सूर्याकडून अर्थात तो मनुनी समजून घेतला। ज्या न्यायाने भगवंतांनी सूर्याला सांगितला त्याच न्यायाने सूर्यानी मनूला सांगितला। मनूनी देखील सूर्याच्या आचरणावरून हा योग समजून घेतला। असं सांगणं आणि ऐकणं घडलं नाही। मनूनी मात्र हा सर्वांना सांगितला, हा राजर्षींना सांगितला। कित्येक राजर्षी हा योग जाणते झाले आणि या योगाच्या आचरणाने ते तृप्त झाले, ते जन्म मरणाचा फेरा ओलांडून गेले। कालांतराने गुप्त झालेला हा योग अथवा कर्मयोग, आत्मज्ञान सांभाळून कर्म करण्याची कला, त्यासंबंधी भगवंत सांगत असताना अर्जुनांनी प्रासंगिक प्रश्न विचारला, तू तर इतका अर्वाचीन अलीकडचा आणि सूर्य किती प्राचीन, आमच्या वडिलाधिकांना देखील त्याचा पत्ता नाही, तो कधी होऊन गेला कोण जाणे। आम्ही असं कसं समजावं की तू हा योग सूर्याला सांगितलास? पण भगवंत कर्मयोगाची कोर न सोडता उत्तर देतात, अजहा अपि सन अव्यया मा भूतानाम ईश्वरोपि सन। माझा जन्म कसा झाला, कशाकरता झाला आणि जन्म घेऊन मी काय करतो, हे भगवंतांनी सांगितलं आणि परत भगवंत जणू समेवर आले. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वत, माझे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म तत्वत जो जाणतो त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सौर्जुन, तो देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही. पुन्हाला जन्माला न येण्यासाठी माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जाणणं आवश्यक आहे. उलट्या बाजूनी जर समीकरण मांडायचं झालं तर असंच मांडावं लागेल, माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो ओळखतो पुन्हा जन्माला येत नाही. पुन्हा जर जन्माला यायचं नसेल किंवा जन्म कर्म जर टाळायचं असेल तर भगवंतांची दिव्य जन्म आणि दिव्य कर्म ओळखणं गरजेचं आहे. ती ओळखतो जो तो स्वतःच्याही आचरणात ती आणतो. तशी नुसती ओळखली असं होणार नाही, ती त्याच्या वृत्तीवर चढतील, त्याच्या मनावर, त्याच्या चित्तावर, त्याच्या अंतःकरणावर, त्याच्या बुद्धीवर ती कर्म परिणाम करतील आणि त्याची बुद्धी, त्याचं मन, त्याचं अंतःकरण, त्याची इंद्रिय त्या प्रकारे कर्म करायला प्रवृत्त होतील. असं असल्यामुळं तो परत जन्माला येत नाही. असं सांगून भगवंतांनी आपल्या दिव्य कर्मांबद्दल सांगितलं की चातुर्वर्ण्य अथवा हे सर्व जगतच पण चातुर्वर्ण्य असा त्यांनी उल्लेख केला. मया सृष्टम, माझ्याकडून ही व्यवस्था निर्माण झालेली आहे. गुणकर्म विभागशः, माझ्याच निर्मिलेल्या विश्वामध्ये जे प्रकृती गुण आहेत सत्व रजतम, त्या प्रकृती गुणांप्रमाणे त्या त्या गुणांचा परिणाम म्हणून किंवा बक्षिसी म्हणून त्या कर्माचं फळ म्हणून काहीही म्हणा, पण चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण झाली आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या आपल्या उपयोगितेप्रमाणे. मी त्याचा कर्ता आहे कारण माझ्या अधिष्ठानावर ते सर्व झालं. माझ्या बाहेर या विश्वामध्ये काहीही नाही, माझ्या सत्तेवर हे सर्व झालं. तस्य कर्तारम अपि माम विद्धी अकर्तारम अव्ययम, मी जसा जन्म घेताना अज आणि अव्यय या बोधात असतो तशाच प्रकारे कर्म करताना देखील मी अज आणि अव्यय या बोधात असतो. म्हणून मी याचा कर्ता असलो तरी देखील तू मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे असं निश्चित समज. हे मजची स्तव जाहले परी न्या नाही केले, हे जेणे जाणीतले तो सुट लागा. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा, इति माम यो भी जानाती कर्म भी न सपद्यते, तो कर्मामध्ये बांधला जात नाही. हे जो जाणतो मी अव्यय आणि अकर्ता असा असल्यामुळं आणि अकर्ता आणि अव्ययत्वाच्या बोधामध्ये मी नेहमीच राहत असल्यामुळं मला कर्मांचा लेप लागत नाही. कर्मफळाची स्पृहा मला स्पर्श करू शकत नाही. परत उलट समीकरण तयार झालं. जर कर्माचा लेप लागायला नको असेल तर आपण अव्यय आहोत आणि अकर्ता आहोत अशीच भूमिका असणं आवश्यक आहे, नाहीतर लेप लागलाच समजा. अशा प्रकारे मला जो जाणतो तो कर्मामध्ये बद्ध होत नाही. आणि असा बोध जाणून पूर्वी अनेक मुमुक्षूंनी कर्म केलेली आहेत. एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैही अपि मुमुक्षुभिः, फार पूर्वीपासून मुमुक्षु अशा प्रकारे ईश्वराचं स्वरूप जाणत होते, स्वतःचं स्वरूप जाणत होते, ईश्वराच्या कर्माचं मर्म जाणत होते, आपल्या कर्मामध्ये ते मर्म उतरवत होते, कुरु कर्मैव तस्मात्त्वम्, म्हणून तू देखील तशाच प्रकारे कर्म कर. जसं पूर्वी पूर्वही पूर्वतरम कृतम, पूर्वसुरींनी जशी कर्म केली तशीच त्याच न्यायाने त्याच बोधाने तूही कर्म करणार हो. आणि जर अशा प्रकारे अशा बोधांनी कर्म केली नाही तर काय करणीय आहे आणि काय अकरणीय आहे याच्याबद्दल भले संमोहात पडतात असं भगवंत म्हणतात. किम कर्म किम अकर्म हा इति कवयः अपि अत्र मोहितः. हे जर नीट जाणलं नाही तर काय करायचं आणि काय करायचं नाही याबाबत भले संमोहित होतात. तत्ते कर्म प्रवक्षामी यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. त्या प्रकारे मी तुला कर्म परत एकदा सांगतो की ज्या योगाने तू अशुभापासून मुक्त होऊन जाशील. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलेले होतो. कर्म आणि अकर्म हा फार घोटाळ्याचा विषय आहे. तुम्हाला मान मिळाला भरपूर बाहेर, या मानाबद्दल लोकांना सांगायचं का? सांगणं हे कर्म झालं आणि न सांगणं हे अकर्म झालं. समजा तुम्ही याबाबत अकर्म दशेत राहायचं का कर्म म्हणून ते सांगायचं? तुमच्या मुलांनी गंभीर चूक केली, खोटं बोलला, चोरी केली, हे कर्म म्हणून लोकांना सांगायचं का अकर्म म्हणून चुपचूप बसून राहायचं? नको आपलं बाहेर कशाला जायला पाहिजे म्हणून. सुकृत झालं तर ते सुकृत कर्म म्हणून ठेवायचं का अकर्म म्हणून काहीच त्याबाबत करायचं नाही? एखादी विपरीत घटना घडली, नको बोलायला म्हणून थांबायचं का बोलायचं? कवयः अपि अत्र मोहितः. फार अवघड आहे निर्णय. वाचूनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहिलेगा क्रांतदर्शी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मूर्ख याचा अर्थ न समजणारे यांची तर गोष्ट बाजूला सारा. क्रांतदर्शी या ठिकाणी मोहित होत आहे. सांगणं न सांगणं निराळं, ऍक्शन काय घ्यायची? कसंही केलं तरी कर्म बाउन्स रिबाउन्स असं होतच राहतं. कर्म तुमचं अकर्म देखील होतं. माझ्या माहितीतले खूप जुनी गोष्ट आहे. त्यांची पत्नी त्यांना सांगायला आली की अहो, आपल्या दागिन्यांच्या डब्यामध्ये चारच बांगड्या आहेत, एक बांगडी कमी आहे. त्यांनी काही केलं नाही, वर म्हणाले, स्वस्त बसले. नंतर कालांतराने परत असं लक्षात आलं की दागिन्यांच्या डब्यामध्ये अमुक दागिना नाही, स्वस्त बसले. अशी दोनदा घटना झाल्यानंतर घरचंच लग्न जेव्हा निघालं तेव्हा दागिन्यांच्या डब्यात काहीच नव्हतं. मुलगा घेऊन बाहेर जात होता आणि बाहेर उडवत होता. अकर्म जे आहे लोकांना सांगणं द्या सोडून, कृती करायची की नाही करायची, कोणी हे केलं याचा छडा लावायचा की नाही लावायचा असं समजू नका. अकर्माचा काहीच परिणाम होत नाही. एखाद्या वेळेस तुम्ही स्वस्त बसलात म्हणजे मग काहीच होत नाही असं समजू नका. धृतराष्ट्र स्वस्थ बसला तर युद्ध पेटलं, विदुर हलवत होता. मी परवा टीव्ही लावला तर तेच प्रकरण लागलेलं होतं. भर सभेमध्ये दुर्योधन म्हणाला की मी युवराज या नात्यांनी माझ्या वडिलांना सल्लागार म्हणून जो तू आहेस तुला काढून टाकतो, तू पक्षपाती आहेस. धृतराष्ट्र, महाभारत तुम्ही पाहिलं असेल तर असे कुठेतरी वर डोळे करून तो काय चाललंय काय नाही भांबावत असा नुसताच बसलेला दाखवला आणि विदुर निघून गेला. भीष्म तणतणत आले, अरे मूर्ख, धृतराष्ट्राला म्हणतात एकच सत्य बोलणारा, सत्य जरी कडू असलं तरी एकच व्यक्ती होती की जी तुला सत्य सांगत होती, तुला खुपेल दुखेल तरी सोडत नव्हती सांगायचं आणि त्याला तू काढलंस. तर धृतराष्ट्र म्हणतो माझी याच्यात काय चूक आहे हेच मला कळत नाही, अकर्म कसं टोकापर्यंत जाऊ शकतं, त्याचं आणि दुर्योधनाचं काहीतरी झालं, मी त्याला काहीच म्हटलं नाही, असं धृतराष्ट्राच्या तोंडी संवाद आहे. मी काहीच म्हटलं नाही, मी काहीच केलं नाही, का विदुर गेला कोण जाणे, जर विदुर परत आला तर मला छान वाटेल, बरं वाटेल, तू विदुराला बोलावणं पाठव, तो माझे हात बांधले गेलेले आहेत. हे जे अकर्म आहे नेमक्या वेळेला कर्म देखील करावं लागतं, न करण्याच्या भूमिकेत राहून देखील फार नुकसान होतं. न करण्याच्या भूमिकेत राहिल्यामुळं द्रौपदीला डावावर लावण्यात आलं. धृतराष्ट्र न करण्याच्या भूमिकेत होता. अकर्म देखील परवडतं असं समजू नका. कर्म जसं तसंच अकर्म देखील विचित्रच गोष्ट आहे. त्यामुळं देहाच्या अंगाने न करणं हा अहंकारच आहे, जाणून बुजूनच न करणं असतं. कितीही आव आणला तरी, म्हणून अभयम वर निरूपण करत असताना पुढं 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मा कर्माचिया मोहरा उठू नेदोनी अहंकारा संसाराचा दरारा सांडिला जेणे अशी ओवी लिहिलेली आहे. कर्माच्या पाठीशीही अहंकार असतो आणि अकर्माच्या पाठीशीही अहंकार असतो. तुमची पत्नी रागवली आणि घरात बोलत नाहीये, काय जे असेल ते तुमच्या समोर आणून ठेवतीये आणि काही बोलली तर जाता आता उत्तर देते की देत नाहीये. अकर्माच्या माग अहंकार असतो, कर्माच्या माग देखील अहंकार असतो. जर कर्म मी करतो मी करतो मी केलं पाहिजे असा जर भाव असेल, हे मला केलं पाहिजे ते मला केलं पाहिजे, आता हे मी केल्यापासून गत्यंतर नाही असा जर सतत भाव असेल तर ते अहंकाराचंच लक्षण असतं. अहंकार विरहित कर्म आणि अहंकार विरहित अकर्म म्हणजे नैष्कर्म्य आत्मबोध आहे, न करणं नव्हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्म म्हणजे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले, फार विचक्षण देखील अडकून राहतात, त्यांना समजत नाही आता कसा मार्ग काढायचा. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे नि सारखेपणे, डोळ्यांचेही देखणे संशयी घाली, तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे गिवसित आहाती कर्मे, जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकती. वाचूनी मूर्खाची कोठी कायसी, एथ मोहिले का क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परियेसी सांगे न तुझ. म्हणून कर्तव्य कर्माबाबत अकर्म अकर्माचा आग्रह म्हणजे तुम्ही घाबरताय असा अर्थ आहे. जे उचित आहे त्याला घाबरताय आणि म्हणून मी काही करत नाही अशी भूमिका घेत आहे. दुसरा तिसरा कोणताही अर्थ निघू शकत नाही. म्हणून भगवंत असं म्हणतात की कर्मणो ही अपि बोद्धव्यम. म्हणून कर्म काय हे पुरेपूर नीट जाणावं, तू जाणून घे. बोद्धव्यम च विकर्मणः. तसंच विकर्म म्हणजे काय हे देखील नीट जाणून घे. अकर्मणश्च बोद्धव्यम, अकर्म दशा काय आहे याचाही नीट बोध करून घे. गहना कर्मणो गती, कर्माची गती बाबा फार गहन आहे. भगवंत असं म्हणतात की कर्म म्हणजे कोणती कर्म आणि कशी करावीत याचा बोध करून घे. विकर्म म्हणजे कोणती विकर्म आणि ती कशी करावीत बोध करून घे. आणि अकर्म याचं विशेष काय, याचं वैशिष्ट्य काय याचाही बोध करून घे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, कर्म म्हणजे काय ते जाणावं. कर्म म्हणजे गुण कर्माप्रमाणे ओघ प्राप्त करणीय किंवा कर्तव्य म्हणून आपल्यापर्यंत आलेली गोष्ट याला कर्म असं म्हणतात. स्वधर्म कर्माला कर्म असं म्हणतात. बाकी कर्म बरीच आहे, साहजिकच आहे की फक्त आपण आपल्याच कर्मांच्या बाबत काही करू शकतो, आपल्या वाट्याला आलेल्या कर्मांच्या बाबत, आपल्या विश्वात. त्याच्या बाहेरच्या कर्मांचा आपल्याला आपण ती करूही शकत नाही. दुष्काळात उपाययोजना कशी करायची हे कर्म आपण नाहीच करू शकत. पाणी वाचवू शकतो जास्तीत जास्त, हो की नाही. बाकी त्यामुळं स्वधर्म कर्म जे आहे, मला असं कोणीतरी विचारलं की दुष्काळ आहे तर आपलं इथलं पार्किंग आठवड्यातून एकदा आपण धुतो ते तसंच धुवायचं का आता 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा धुवायचं. झालं किम कर्म किम अकर्म प्रत्येक वेळेला प्रश्न आहे. हे पार्किंग आता धुवायचं का न धुता तसंच बसायचं. मी म्हटलं बोरचं पाणी आपण वापरतोय, कॉर्पोरेशनचं वापरत नाही आहोत. एक आठवड्यातून एकदाच धुतोय तर आपण धू या महिन्यापर्यंत वाट पाहू. जर अजून परिस्थिती वाईट झाली किंवा भूजल पातळी ज्याला म्हणतात ती खाली गेली तर बघता येईल. कारण आपल्याकडे लोकांचा राबता जास्त आहे. ज्या वास्तूमध्ये 1500 लोक येऊन जातात तर आठवड्यातून एकदा तरी धुणं आणि बोरच्या पाण्याने धुणं योग्य. कर्म आणि अकर्म याचा निर्णय तरीही कठीणच आहे पण घ्यावा लागतो. कर्म याचा अर्थ गुणकर्म अधिकाराने तुमच्यापर्यंत आलेली. पूर्वी चातुर्वर्णे म्हणून याच्याकडे पाहिलं जात होतं, आता शिक्षणामुळे पाहिलं जाईल. जसं तुम्ही विशिष्ट वाणिज्य शाखेत शिकलेला, इंजिनिअरिंग मधलं तुम्हाला काही माहिती नाही, मेडिकल शास्त्रातलं तुम्हाला काही माहिती नाही, गुण आणि कर्मानुसार तुमच्यापर्यंत आलेलं आहे त्याच कर्मात तुम्ही शिरणार. त्या कर्मामध्ये तुम्ही शिरणं साधारणत प्रशस्त. अशा प्रकारे गुणकर्मानी अधिकार तुमच्यापर्यंत येतो. चातुर्वर्ण व्यवस्था गेली तरीही येणारच आहे, कारण ती आता त्या फॉर्ममध्ये जरी नसली तरी देखील कुठं ना कुठंतरी ती राहणारच आहे. वरिष्ठ कनिष्ठ हे राहणारच आहेत. ती गेली, ती आपल्याला आवडली नाही, कालांतराने ती दूषित झाली असं आपण समजू. तरी देखील कर्म करणाऱ्याच्या प्रकृतीचे काही एक गुण राहणारच आहेत. एकच कर्म आहे, ते कर्म कोणी करावं याच्यासाठी ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या समोर तीन व्यक्ती आहेत, ती तिन्ही पारंगत आहेत. पण एक करतो आणि केल्याबद्दल मिरवतो, दुसरं म्हणजे आधी नाही म्हणतो, ताणतो आणि मग वेळेत करतो, आणि तिसरा जो आहे तर तो सहकार्याने उत्तम करतो. प्रकृती आहे, तिघांची तीन प्रकारची प्रकृती आहे. त्या त्या प्रकृतीप्रमाणे ती ती व्यक्ती वर्तन करणार. वरिष्ठ कोणाला देणार हे उघड आहे, आणि ज्याला वारंवार देणार त्याची भरभराट देखील उघड आहे. साध्या गोष्टी आहेत. तसंच कर्म आमच्या वाट्याला आलेली ही त्या कर्माची फळं मिळून मिळून एक विपाक तयार होतो. कर्म विपाक असं ज्याला म्हणतात, कर्माचं थेट मिळणारं फळ, आणि कर्माचं फळ मनावर, बुद्धीवर, अंतःकरणावर संस्कार रूपाने होतं ते फळ. जसं स्वामीजी म्हणत असत की दगड फोडण्याचं काम चाललेलं आहे, मंदिर घडवायचं आहे, पाथरवट दगड फोडतायत. जाणाऱ्या वाटसुरूंनी विचारलं की काय करतोय, काही नाही, पोटाची खळगी भरायला काहीतरी करायला पाहिजे तर दगड फोडतोय. दुसऱ्याला तोच प्रश्न विचारला तर तो म्हणाला की काय करणार, शिक्षण नाही, त्यामुळं पुन्हा दानामध्ये हे काम करावं लागतं आहे. तिसऱ्याला विचारलं तो शिट्टी वाजवत गाडी गात दगड फोडण्याचं काम करत होता, तो म्हणाला माहित नाही का इथं मंदिर होणार आहे, मंदिर बांधण्याचं काम चाललंय, दगड तर तिघही फोडतायत, पण आपणच केलेल्या कर्माचा आपल्यावरच होणारा संस्कार, त्यामुळं प्रत्येकाचं मन त्या त्या तऱ्हेने तयार झालेलं आहे, त्या त्या संस्कारानुसार चित्त बुद्धी तयार झालेली आहे, त्या कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा आपला आपण घडतो आहे, कोणी घडवत नाहीये. आणि मग अशी पूर्वी केलेली जी कर्म आहेत त्याचेही परिणाम होत आहेत. त्यांनी एक देवदत्त असं आपण म्हणतो, स्वभाव, चित्त, वृत्ती, बुद्धी सगळं प्राप्त झालेलं आहे. हे पूर्वी केलेल्या कर्मामुळे या जन्मामध्ये उपजत बुद्धी, उपजत सत्व, रजतम गुण असे जे प्राप्त झालेले आहेत ते या कर्माचा विपाक. म्हणून कर्म केलं, स्वधर्मानी आलेलं कर्म केलं, गुणकर्माप्रमाणे केलं आणि विशिष्ट भावनेने केलं, असं जर केलं तर त्याच्यामध्ये चित्तशुद्धीचं फळ मिळू शकतं. ईश्वराने आपल्या जोक्त कर्म प्रत्येकाला दिलेलं आहे, तुलना नको. आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर आहोत, वेगवेगळ्या बौद्धिक, शारीरिक, आपली कुवत देखील वेगवेगळी आहे, आणि त्याप्रमाणे ईश्वराने आपल्याला ठेवलेलं आहे. जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला असं खरं म्हणजे आहे, पण तुलनेनी माणूस सुख आणि दुःख भोगतो. साठे सरांसारखा मी सीओईपी मध्ये डीन नाही, म्हणून जर मला वैषम्य वाटायला लागलं सर, तर तुम्ही काही करू शकत नाही आणि मीही काही करू शकत नाही, पण माझं जीवन मात्र या वैषम्यामुळे खराब होऊन जाईल, हो की नाही? आप आपल्या झोपती परिस्थिती आपल्याला जितकं चांगल्यात चांगलं ठेवता येईल तितकं परमेश्वराने ठेवलेलं आहे. त्यांनीच दिलेल्या मनबुद्धीचं प्रकृतीचं आपण जे काही घडवलं त्याप्रमाणे आपण राहिलेले आहोत. ज्यांनी त्यांनी आपली जागा मिळवलेली आहे, चातुर्वर्ण्य मया चांगल्यात चांगलं ठेवता येईल तितकं परमेश्वराने ठेवलेलं आहे. त्यांनीच दिलेल्या मनबुद्धीचं प्रकृतीचं आपण जे काही घडवलं त्याप्रमाणे आपण राहिलेले आहोत. ज्यांनी त्यांनी आपली जागा मिळवलेली आहे, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. या गुणकर्म विभागामध्ये आपण आपापल्या जागेवर येऊन पडलेले आहोत. प्रगती देखील संभवनीय आहे, ती देखील कर्मांप्रमाणेच. म्हणून कर्मणो ह्यपि बोद्धव्यम्. जर कर्म करेल, वाल्याची कर्म बघा, तो कुठून कुठपर्यंत गेला, वाल्मिकी ऋषींपर्यंत जाऊन पोचला. आणि त्यांनी जसं लिहिलं तसं भगवंतांना चरित्र आचरण भाग पडलं. म्हणून तुम्ही जिथे येऊन पडलात आता तिथं खिपत राहायचं असाही कर्माचा न्याय किंवा नियम नाही. तुम्ही विशिष्ट बोधाने ती जर कर्म करत राहिलात तर त्याच्यात तुमची अतिशय उन्नती आहे. म्हणून ही कर्म आचरत असताना कर्मयोगाला किम कर्म कर्मणो ह्यपि बोद्धव्यम्. आणि हे सगळं मागं झालेलं आहे. या श्लोकाची एक गंमत आहे की कर्म म्हणजे काय हे नीट समजून घे बर का, असं जेव्हा भगवंत म्हणाले तेव्हा ती मागं सांगून झालेली आहेत. जे सांगून झालेलं आहे ते आता नीट समजून घे, असं जसं सांगावं तसं. एखादा चॅप्टर शिकवावा विद्यार्थ्याला, आता नीट समजून घे बर का, असं म्हणण्यासारखं आहे. कारण हे सगळं कर्मयोगामध्ये सांगून झालेलं आहे. बौद्धव्यम च विकर्मण याच्याबद्दल भगवंतात त्या एकही शब्द बोललेले नाहीयेत. विकर्म म्हणजे विशेष कर्म, साधनेची कर्म. ज्यांनी मन बुद्धी चित्त आत्मज्ञानाकरता म्हणून अनुकूल घडतात अशी कर्म, ती याच अध्यायामध्ये शेवटी यज्ञ रूपाने सांगितलेली आहेत. ती आता सांगितलेलीच नाही. तू कर्म म्हणजे काय हे समजून घे, विकर्म म्हणजे काय हे समजून घे, याचा अर्थ पुढे मी सांगेन. अकर्मणश्च बोद्धव्यम, तसंच नैष्कर्म्य आत्मस्थिती काय आहे हेही समजून घे. ही मात्र भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. बुद्धीची समस्थिती, योगस्थ झालेल्या व्यक्तीच्या बुद्धीची समस्थिती, त्यावरून तर अर्जुनाने त्याला स्थितप्रज्ञ कसा असतो असा प्रश्न विचारला. म्हणून कर्मयोग आचरताना जी आपण कर्म करू, ती कर्म करताना मन बुद्धी चित्त अंतःकरण रोज आवरण्याचा सराव पाहिजे. आणि असा सराव असलेल्या मन बुद्धी चित्त अंतःकरण इत्यादींनी कर्म मात्र यथासांग करायला पाहिजे. ही कर्म अनासक्त बुद्धीनी करायला पाहिजेत. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्ता अनासक्त हुन सविशिष्यते, तो विशेष समजला पाहिजे. तसंच ही जी कर्म आहेत ही कर्म नियत कर्म पाहिजेत, कर्तव्यरूप कर्म पाहिजेत. पुष्कळ कर्म आहेत पण सगळी कर्म तुम्ही करू शकत नाही. फक्त कर्तव्यरूप कर्म केली तरी पुष्कळ आहे, कर्तव्यरूप कर्म देखील करत नाहीत अशी अडचण आहे. पण ती करायलाच पाहिजेत. आणि ही कर्म परत यज्ञ प्रित्यर्थ करायला पाहिजेत असं भगवंत म्हणतात. जे सेवा समर्पण स्वार्थ त्याग अशा प्रकारे ही कर्म करायला पाहिजेत. ही ईश्वर अर्पण बुद्धीनी करायला पाहिजे, फलाशा टाकून करायला पाहिजे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं लक्षात ठेवून, मी आत्मा आहे हे लक्षात ठेवून करायला पाहिजे. फलाशेचा ममत्वाचा त्याग करून करायला पाहिजेत, अभिनिवेश रहित होऊन करायला पाहिजेत. तसंच कर्मणो ह्यपि बौद्धव्यम याच्यावरून भगवंत स्वतःचं चरित्र या अध्यायात सांगत असल्यामुळं अजहा अपि सन अव्ययात्मापासून चातुर्वर्ण्यम मया सृष्टम हे सर्व भगवंत स्वतःबद्दल बोलतायत. त्यामुळं माझी कर्म कशी चालतात याच्यावरून कर्माचा बोध घे असं भगवंतांना सांगायचंय असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यात कर्मयोग आलाच. मी करूनही अकर्ता आणि अव्यय आहे अशा बोधात मी असतो. जन्माच्या कर्माच्या वेळेस देखील मी अज आहे आणि अव्यय आहे असा बोध ठेवतो. आणि एवढी जगडव्याळ चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून आणि जग चालत असताना देखील मी अकर्ता आणि अव्ययच राहतो. हे माझं कर्म करतानाचं वैशिष्ट्य लक्षात घे आणि सगळी कर्म करत असताना तू अकर्ता आणि अव्यय आपण आहोत आत्मा हे लक्षात ठेवून कर्म कर. कर्मणो ह्यपि बौद्धव्यम अशा रीतीने तू कर्मांचा कर्माबद्दल बोध घे. बौद्धव्यम च विकर्मणा याच अध्यायामध्ये पुढं विकर्मांबद्दल सांगितलेलं आहे. या विकर्माचा आचार्यांनी केलेला अर्थ निषिद्ध कर्म अशी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तोच अर्थ स्वीकारलेला आहे निषिद्ध कर्म. काम्य आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मामध्ये चोरी चहाडी मारामाऱ्या खून दरोडे ही निषिद्ध कर्म सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तो अर्थ घेतलेला आहे. त्याचा अजून एक अर्थ केला जातो विकर्मांचा, तो म्हणजे विशेष कर्म. विशेष कर्म म्हणजे ज्या कर्मांमुळं कर्मच पण ज्या कर्मांमुळं मनाचं अवमन होईल, तर्क थांबेल, आनंद रूप जीवन होईल अशी कर्म म्हणजे विकर्म. आणि या अध्यायामध्ये 25व्या श्लोकापासून बरीच विकर्म सांगितली आहेत. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना हा 24वा श्लोक आहे. त्याच्यानंतर अनेक विकर्म भगवंतांनी सांगितली, यज्ञ रूपाने सांगितली, यज्ञ रूपाने साधना सांगितल्या, यज्ञ या संकल्पनेला धरून पण साधनांचं वर्णन केलं. ही भगवंतांनी सांगितलेली विकर्म तीही समजून घे असं भगवंत म्हणाले. ही जी साधनारूपी कर्म आहेत तर ती कर्म समजून घे, याचा अर्थ ती नीट लक्षात घे आणि तिचं अनुसरण कर असा त्याचा अर्थ आहे. कितीतरी लोकांना असं वाटतं की साधनेचं सोडून बोला, एका गायिकेला इथं मी बोलवलं होतं त्यामुळे स्वामींचं माझ्यावर एवढं प्रेम होतं आणि सारखे म्हणायचे तू ध्यानाला बस ध्यानाला बस ध्यानाला बस. मी म्हटले मला नाही बोला तुमचं ध्यान जमणार. मी म्हटलं अगं ते प्रयत्न करत होते, तुला नाही जमलं तर बिघडलं काही नाही, त्यांना बिघडलं काही नाही, पण एखादा गायक आहे आणि ध्यान करतो आहे अधिक पुढे जावा म्हणून ते प्रयत्न करत होते. तुला जमलं नाही हे काही भूषण नाहीये. विकर्म ही जी विशेष कर्म या कॅटेगरीत जी कर्म आहेत त्या कॅटेगरीमध्ये नामस्मरण येतं, ध्यान येतं. ध्यानाचं तर अतिशय सुंदर वर्णन तिथं केलेलं आहे. पण ही जी कर्म आहेत ही कर्म आणि स्वधर्म कर्म म्हणून जी कर्म सांगितलेली आहेत ती या विकर्मांचं प्रपोर्शन फार थोडं आहे. 24 तासामध्ये 3 तास विकर्म जे साधनेची कर्म, त्याच्यात श्रवण आलं, ध्यान नामादी साधना आल्या, पूजा अर्चा इत्यादी आलं, असं 3 तास. आणि मग बाकीचे 21 तास हे कर्माकरता म्हणून दिलेले आहेत. पण या 3 तासांचा विकर्माच्या उरलेल्या 21 तासावर प्रकाश पडणं गरजेचं आहे. अशी विकर्म ही भगवंतांची संकल्पना आहे. कर्म करायला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या मनानी, ज्या बुद्धीनी, ज्या अंतःकरणानी, ज्या इंद्रियांनी कर्म करायला प्रवृत्त व्हायचं ती तयार तर पाहिजे एका उत्तम बोधानी. ती उत्तम बोधानी तयार होण्याची क्रिया विकर्मांमध्ये होते. कर्माची ती पूर्वतयारी आहे असं समजा. लोकमान्य विकर्मांबद्दल असं म्हणतात की सुतार तुमच्या घरी कामाला आला की पहिला अर्धा पाऊण तास त्याचा हत्यारांना धार लावण्यात जातो. पण हत्याराला धार लावून मग तो काम करतो. हा धार लावण्याचा जो वेळ आहे तो कर्मकारणीच लागतो. तो वाया गेला असं समजायचं कारण नाही. तसं रोज सकाळी तुम्ही जे ध्यानाला बसता तर ते पुढच्या कर्मांसाठी आवश्यक कर्म आहे. नाहीतर मग पुढची कर्म त्या प्रकाशात, आत्मप्रकाशात किंवा बोधाच्या प्रकाशात होणार नाहीत. त्यामुळे ही विकर्म जी आहेत ही विकर्म अतिशय महत्वाची आहेत आणि स्वधर्माचरणाच्या जोडीला करायलाच पाहिजेत अशी आहेत. हे तू समजून घे. बोद्धव्यमच विकर्मणा म्हणजे तसंच कोणी विकर्माला अति महत्व देईल तर भगवंतांना असं सांगायचं की ही विकर्म जी आहे ती स्वधर्म कर्माला पर्याय म्हणून सांगितलेली नाहीत. साधना हीच केवळ जीवनाची कर्म असं होऊ शकत नाही. साधनेची कर्म 2-3 तास आणि हे प्रपोर्शनच बरोबर आहे. म्हणून ही विकर्म आहेत ही विकर्म कर्माला पर्याय म्हणून सांगितलेली नाहीत. कर्म ही करायलाच पाहिजे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून विकर्म ही करणं आवश्यक आहे. तसंच अजून एक महत्वाची गोष्ट या विकर्मामध्ये आहे ती म्हणजे हे कर्म प्रकारच असल्यामुळं कर्माचे जे दोष आहेत ते विकर्मांना देखील तेवढेच लागू पडतात. कर्माचे दोष कोणते? मी करता आणि मी फळ भोगता, हा कर्माचा दोष. अहंकर्तृत्व आणि फळ भोक्तृत्व. मी करतो आणि मी त्याचं फळ भोगेन अशा प्रकारे जशी कर्म घडायला नकोत तशी विकर्मही घडायला नकोत. म्हणून भगवंतांनी हा 32वा फार सुंदर श्लोक लिहिला. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. हे जे यज्ञ म्हणजे विकर्म ही बहुविध ब्रह्मदेवानी सांगितली, ब्रह्माच्या मुखातून आली. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ही कर्मापासूनच निर्माण झालेली आहेत हे जाणून तू मोक्षाला प्राप्त होशील. म्हणून साधनेची कर्म देखील मी करतो अशा अहंकारांनी जर केलीस, तुम्ही काय करता? आम्ही काही नाही. नाम घेता? नाही. ध्यान? नाही. मी नाम घेतो, मी ध्यान करतो. किती वर्ष साधना केली आतापर्यंत? काही नाही. आतापर्यंत आतापासून कुठं सुरुवात केली? 35 वर्ष करतोय. हा जो अहंकार आहे ना, हा अहंकार कर्मामध्ये जसा बाधतो तसा साधनेच्या कर्मांमध्ये देखील बाधतो. तसं फळहेतूकडे लक्ष ठेवून कर्म करणं हे कर्मयोगात जसं अपेक्षित नाही, कारण फळ हे मिळणारच असतं, तसं फल हेतूकडे लक्ष ठेवून विकर्माची कर्म देखील करायला नकोत. फळाकरता करायला नकोत. कोणी म्हणेल मोक्ष प्रित्यर्थ करायला नकोत का? तू साधनेची कर्म कर, मोक्ष मिळेलच. रस्ता चालतोयस जर मुंबईचा तर मुंबई आल्याखेरीच राहणार नाही. पण सारखं माझी अजून ती उन्मनी आली नाही, माझी अजून ती उन्मनी आली नाही असं करू नकोस. बसणं तुझं काम आहे. फळ हे कर्माला चिकटलेलंच आहे, लागूनच आहे. जेव्हा कर्म विशिष्ट न्यायाने आणि योग्य रीतीने होतं तेव्हा ते घडतंच, ते एका प्रक्रियेनेच घडतं, गुरुकृपेने घडतं, प्रक्रियेमधून घडतं. तू लक्ष घालू नकोस, तू त्याच्याकडे पाहू नकोस. कर्मामध्ये जो न्याय आहे तोच विकर्माला देखील न्याय आहे असं भगवंत सांगतात. याचा बोध करून घे, कर्मणोह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम. आणि अकर्म म्हणजे काय, अकर्माचा देखील तू बोध करून घे. आपण समजतो ते अकर्म म्हणजे कर्म करू नये ही गोष्ट, अहंतेतून निर्माण होते. अकर्माचं तसं स्वरूप नाही. अकर्माचा फार मोह होतो. अकर्माचा फार विचित्र मोह आहे. आणि अकर्माकरता म्हणजे कर्म न करण्याकरता छोट्या छोट्या गोष्टी पुरतात. माझ्या माहितीत एक जण त्यांच्या पुतणीचं लग्न यांना एक कोटी तरी गोष्ट विचारायला राहिले, ते चुकून राहिले, एवढी गोष्ट अकर्माकरता पुरेशी होती त्यांना. आता आमचा सहभाग नाही. अकर्म अहंतेची गोष्ट असते, अहंकारापोटी हे घडतं. आम्हाला नाही ना विचारलं, पत्रिकेत जर नावं नाही घातली तर लग्नाला येत नाहीत अशी परिस्थिती आहे काही काही ठिकाणी, काही काही समाजांमध्ये. अकर्म ही अहंतेची गोष्ट राहते. असं असल्यामुळं कर्मत्यागाची प्रेरणा किंवा वासना ही वारंवार उद्भवते. अमुक झालं ना आमचा बहिष्कार, आमचा साखरपुड्यावर बहिष्कार, लग्नावर बहिष्कार, पारशावर बहिष्कार, आम्ही येणार नाही, हे जे अकर्म आहे अहंते निर्माणतं. ही जी आहे ही अहंता स्वतःही त्रास देते आणि दुसरे फार त्रास देते. तुम्ही यावं म्हणून लोकांनी तुम्हाला बोलवलेलं असतं, तुमच्याकडे जर लोक आले नाहीत तर तुम्हाला किती त्रास होईल. पण नेमकं अशाच वेळेला तुम्हाला त्रास देण्यामध्ये फार स्वारस्य वाटतं लोकांना. हे अकर्म नाहीये, हा अकर्मामधला अहंकार आहे. त्यामुळं कर्मबंध अशा प्रकारच्या, म्हणून याचंच टोक म्हणून घरात दुःख पुष्कळ आहेत म्हणून संन्यास घेतला, हेही अकर्माचंच लक्षण आहे. विवेकपूर्ण संन्यास आणि आदळते, आफळते, दुःखी होते, कष्टी होते अशा प्रकारचा कर्मत्याग याच्यामध्ये फार फरक आहे. परत पूर्ववत झाला की पश्चाताप होतो, घरी पत्र पाठवतो, कसं चाललंय असं विचारतो. मला सगळ्यांची आठवण येते असं म्हणतो. मग त्यांनी म्हणावं, आठवण येत असेल तर एकदा येऊन जा, आल्यावर आता जातोस कशाला असं म्हणावं. आणि तो म्हणायचा की बरं म्हातारा. असा संन्यास काही कामाचा नाही. किंवा कधी कधी मोक्षाच्या किंवा आत्महिताच्या प्रबळ हेतूमुळं, प्रबळ इच्छेमुळं कर्मच करू नये असं वाटायला लागतं. ही देखील एक प्रकारची दुबळी मनोवृत्ती आहे किंवा विकारवश मनोवृत्ती आहे. आरोग्यपूर्ण मनस्थिती नाही, कारण विकर्माची, विकर्म स्वरूप जी कर्म आहेत ती कर्म जास्त काळ करता येत नाहीत. ज्ञानेश्वरी वाचायची ठरवली, किती वेळ वाचणार? ध्यान करायचं ठरवलं, किती वेळ करणार? ही विकर्म स्वरूप कर्म ही जास्त काळ करता येत नाहीत, कितीही म्हटलं तरी ती करायला मर्यादाच पडते. त्यामुळं आत्मज्ञान प्राप्तीची प्रबळ इच्छा असली तरी देखील ही विकर्मांची कर्म मी सर्वस्वी करेन आणि म्हणून मी कर्मत्याग करेन, अकर्म राहील असं होऊ शकत नाही, असं करता येत नाही. त्याच्या उलट अकर्म हे मुळात आत्म्याचं स्वरूप आहे आणि निष्काम भावनेने कर्म करत राहिल्यामुळं कर्म करत असताना देखील आत्मस्थिती लक्षात येऊन आपण मुळीच काही करत नाही अशी नैष्कर्म्य आत्मदशा किंवा अकर्मस्थिती ही सहज प्राप्त होते. अकर्म हे देहाचं लक्षण नसून अकर्म हे आत्म्याचं लक्षण आहे. आत्म्याचं लक्षण असल्यामुळं निष्काम भावनेने कर्म केल्यामुळंच ते प्राप्त होतं. ध्यान देखील ध्यानातल्या कामना वासना कर्मविचार याच्याकडे साक्षीत्वानी पाहणं म्हणजे निष्कामतेचा अभ्यास आहे. ते सगळे गळून पडले डोळ्यासमोरून नाहीसे झाले तशा प्रकारच्या वृत्ती नाहीशा झाल्या म्हणजे तो प्रथम निष्काम होतो, कामनाविरहित होतो, शून्य होतो. आणि शून्य ही जो समजणारा आहे शून्य झालो मी असं, तर तो मुळातच तो कामनेनी प्रेरित नव्हता, त्यामुळं त्याला आत्मबोध प्राप्त होतो. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. खरं म्हणजे कर्म स्वभावाने ज्यामुळं विश्वाकार निर्माण होतो. सगळ्या विश्वाची कल्पना करू नका, पण तुम्ही घर वगैरे बांधले की नाही तोच विश्वाकार, तुमचा विश्वाकार तेवढाच. तुम्ही जेवढं जमा केलेलं आहे तेवढं तुमचं विश्व. कर्मामुळं ते होतं. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. कर्मामुळं बाहेर पुष्कळ बदल होतो, पण कर्म सम्यक कसं असतं ते जाणावं लागतं, ते पाहायला लागतं. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. त्यात आपल्या उपयोगाचं जे स्वधर्म कर्म कोणतं असेल ते जाणावं लागतं आणि तेवढंच करावं लागतं. पाठी निषिद्ध जे म्हणिपे विकर्माला, मी मगाशीच म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्यांप्रमाणे विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म असा अर्थ घेतलेला आहे, मी वेगळ्या अर्थाने बोललोय. पाठी निषिद्ध जे म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे. निषिद्ध काय ती ओळखावीत आणि त्या कर्मांचा त्याग करावा. येतुलेनी काही न गुंफे आपैसेची. त्यामुळे कर्म आणि विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म ही जर ओळखली तर मग जी कर्म करणी आहेत तेवढीच करावीत असा निश्चय होतो. एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन. तरी ते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. आता प्राप्त कसे वर्तन करतात, ज्ञानी कसे वर्तन करतात ते मात्र ऐक. ते कर्माचा कसा बोध घेतात, अकर्माचा कसा बोध घेतात, विकर्माचा कसा बोध घेतात ते तुला ऐकायचं असेल आता ते तुला सांगतो. कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणी च कर्मया, स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्मकृत. प्राप्त पुरुष ज्ञानी पुरुष कशी कर्म करतो, तर आपल्या कर्मामध्ये जो अकर्म आत्मदशा अनुभवतो किंवा पाहतो. कर्मणी अकर्मय पश्येत यथा सांग कर्म घडत असताना जो आपली अकर्तृत्व आत्मदशा अनुभवतो. अकर्मणीच कर्मयहा. आणि मुळीच कर्म न करता देखील सर्व कर्म तत्वत आत्मसत्तेवरच चाललेली आहेत अशा बोधामध्ये जो असतो सो बुद्धिमान मनुष्येषु, त्याला बुद्धी आहे, तो बुद्धिमान आहे असं भगवंत म्हणतात. सो बुद्धिमान मनुष्येषु स युक्त, तोच बघा युक्त शब्द आला. सयुक्त कृत्स्न कर्मकृत, त्यांनीच यथासांग सर्व कर्म केली असं म्हणावं लागतं. हे काय आहे पुढच्या वेळेला बघू. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.
नमितो योगी थोरवारी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परा परगुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत.